हेतु विण प्रयास दिशे विण प्रवास ओटु
दिशा ही कळली पण हा ओटू कुठून आला
ओटू विना अहो ओटू म्हणजे ज्याला मराठीत म्हणतात ऑक्सिजन आणि इंग्रजीत म्हणतात प्राणवायू आता तरी कळलं का
कळलं बुवा
हेतु विना प्रयास दिशे विना प्रवास
ओटू विना